नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाक विरोध करपी इंडिया अलायन्स पक्षाचो मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी निषेध केला. चोपडे मांद्रे हांगा भगवान परशुराम पुतळ्याचे आमदार जीत आरोलकार हांणी उक्तावण केले. सर्गेस्त पंडीत रामकृष्ण सुर्लकार हांणी गोंयांत कितलेशेच शिष्य घडयले अशें आमदार गोविंद गावडे हांणी म्हणला. उड्डाणपुलाच्या कामा खातीर रामणफोंड सर्कल रस्तो कांय काळा खातीर बंद दवरतले. आता पुराय खबरो. नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाक विरोध करपी इंडिया अलायन्स पक्षाचो मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, भाजपा गोंय प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक, आमदार देविया राणे सयत हेर भाजपाच्या फुडाऱ्यांनी पणजे भाजप मुख्यालयात घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत निषेध केलो. बायला विशींच्या ह्या महत्वाच्या विधेयकाक विरोध केल्ल्या विरोधी पक्षांक वेंचणुके दरम्यान बायला धडो शिकयतली अशें मत फुडाऱ्यांनी ह्या वेळार उक्तायले. इंडिया अलायन्स राष्ट्रविरोधी आणि बायला विरोधी असो आरोप ह्या वेळार मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केलो.
आजच्या खासा सुवाळ्याचेर हांव आजच्या प्रेस कॉन्फरन्साचेर उलयता असताना हांव इंडिया अलायन्स काँग्रेस सपा डीएमके तृणमूल हांचो हांव विरोध निषेध करता गोंय भारतीय जनता पार्टीच्या वतीन, गोंयच्या माझ्या महिला भगिनींच्या वतीन आणि त्याच बरोबर गोंयच्या डबल इंजिनच्या सरकारच्या वतीनी. ज्या पद्धतीचा स्टँड त्यांच्यानी घेतला, देशाची एक वुमन प्रधानमंत्री काँग्रेस पार्टी दिले बट त्यांना 33% रिझर्वेशन दिवपा खातीर जमले ना. त्यांच्यानी जेव्हा जेव्हा 33% रिझर्वेशनाचा येतात त्यांना फक्त महिलांच्या खातीर आणि महिलांचं त्यांच्यानी मता खातीरच फक्त त्यांच्यानी महिलांचं कार्ड हे पुढे केले असा. भारतीय जनता पार्टीचं सरकार हे वुमन सेंट्रिक गव्हर्नन्स असा. हे मोदीजीच्या फाटल्या तुम्ही 12 वर्षाच्या कार्यकाळात जर काढून पळयता असत जाल्यार आम्ही म्हणता हर घर शौचालय असतले, हर घर नल से जल असतले, किंवा आम्ही म्हणता प्रधानमंत्री आवास योजना ही पहिली फावटी महिलांच्या नावाचेर दिली. जनधन अकाउंट 40 कोटी अकाउंट हे महिलांच्या नावाचेर झाले पहिले फावटी, म्हणजे महिला हे आपलं खाते बँकेत उघडपाक शकली.
बायला आरक्षण विधेयकाक विरोध केल्ल्यान विरोधकांचो निषेध करून भाजपान बायलांक सशक्त करपा खातीर सातत्यान वावर केला जाल्यार विरोधी पक्षांनी हाडिल्ल्या दरेका सुधारणांक विरोध केला अशें प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी म्हणला. बायला सगळ्या मळार आतां मुखार आसात, मात विरोधी पक्षांनी राजकीय समानताय दिवपी म्हत्वाच्या विधेयकाक विरोध करून बायलांक राजकीय पावण्यार मेळपी समानतायेक आडमेळी हाडल्यात अशें आमदार देविया राणे हांणी म्हणला. चोपडे मांद्रे हांगा भगवान परशुराम पुतळ्याचे आमदार जीत आरोलकार हांच्या हस्तुकी आयज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तार तशेंच परशुराम जयंतीच्या निमतान उक्तावण जाले.
आणि माझी इच्छा आहे की सगळ्यांनी तुमका घेऊन हांगासर भगवान परशुरामाचे मंदिर स्थापन जातले मांद्रे मतदारसंघ. दुसरे विषय इतलो आमच्या गोयकरांक अजून पर्यंत म्हणजे पळयता आम्ही आख्या गोयात त्याच्या विषयी खूप जण आता यंगस्टर्स आहात त्यांना ज्ञानच ना, म्हणजे खबर ना त्यांना भगवान परशुराम म्हणजे किती आणि आम्ही यंगस्टर्स आहात त्यांना मोटिवेट करूक जाय कित्याक तो वॉरियर असलो.
गोंय सारख्या पर्यटन भुयेंत येवपी पर्यटकांनी शिस्तीत रावचे अशी देख ह्या मूर्तीवरवी मोर्जे येवपी पर्यटकांक आमी दिता अशें आरोलकर हांणी म्हणला. तरणाट्या पिळगेन भगवान परशुरामा विशीं अध्यात्मीक आख्यायिकेचें वाचन करचें, तांचें चरित्र उर्बा दिवपी आसा अशें तांणी म्हळां. शिरगांव जात्रेच्या दिसा धोंड समुदाया सयत दरेका भाविकान शिस्तीन रांगेत रावप सक्तीचें अशी खर सुचोवणी मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सुरक्षा यंत्रणांक दिल्यात. भाविकांनी कसलोच बोवाळ वा गैरवागणूक केल्यार तांकां कसलीच सवलत दाखोवचे ना अशें तांणी स्पश्ट केले. लयराई देवी जात्रेच्या फाटभुंयेर काल राती प्रात्यक्षिक सराव म्हळ्यार मॉकड्रीलच्या पयली मुखेलमंत्री दोतर सावंत हांणी शिरगांवाक भेट दिवन सुरक्षा आनी हेर वेवस्थेची पळोवणी केली. जात्रेच्या दिसा शिरगांव वाठारांत खंयच्याच वाहनांक परवानगी दिवचे नात. मुळगांवच्या वेगवेगळ्या सुवातींनी गाडी पार्क करपाची सगळी वेवस्था केल्या. मयेमणी पोयऱ्या वाठारांतल्यान येवपी भक्तांच्या वाहना खातीर देवळा फाटल्यान पार्किंगची सुविधा दिल्या अशी माहिती येरादली पुलीस अधीक्षक प्रबोध शिरवयकर हांणी दिली. अंदूच्या लयराई जात्रेक व्हडा आंकड्यान येरादारी पुलीस दळाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्या अशें तांणी ह्या वेळार सांगले. दिव्यांग सक्षमीकरण खात्यान 21 मार्च 2026 सावन दारादारांनी वचून दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करप सुरू केला. सांगे आणि दिवचल म्हालात प्रायोगिक तत्वाचेर सर्वेक्षण सुरू आसा. दिव्यांग व्यक्तींचो सोद घेवप, तांचो गरजो जाणून घेवप आणि तांचे खातीर सरकारान सुरू केल्ल्या विविध योजना आणि सेवांची माहिती दिवप हो सर्वेक्षणाचो उद्देश आसा. ह्या सर्वेक्षणावरवी दिव्यांग व्यक्तींची माहिती एकठांय करून तांकां विविध योजने आणि सेवांचो लाव मिळवून दिवपाक मदत जातली. समाज कल्याण खात्याचे अधिकारी घराघरांनी देऊन दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करतले. लोकांनी अधिकाऱ्यांक दिव्यांग व्यक्तींची माहिती देऊन सरकारान तांच्या कल्याणा खातीर सुरू केल्ल्या योजनांची अंमलबजावणी करपाक सहकार्य करचे. सांगे आणि दिवचल म्हालातल्या सर्वेक्षणा उपरांत हेर म्हालांनी सर्वेक्षण सुरू जातले. लोकांनी कसली कागाळ असल्यार वा मजत जाय असल्यार दिव्यांग सक्षमीकरण खात्याकडेन संपर्क साधचो अशें खात्यान कळीत केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी.
वो कैसे?
अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम.
आता मुखावेलो खबरो. सर्गेस्त पंडित रामकृष्ण सुर्लकार हांणी गोंयांत कितलेशेच शिष्य घडयले. तांचे शिष्यच आयज तांकां खऱ्या अर्थान आर्गां ओंपतात अशें प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे हांणी म्हणला. श्री गुरुकृपा संगीत सांस्कृतीक संस्था म्हार्दोळ आणि कला आणि संस्कृती संचालनालयाच्या जोडपालवान पहिले सर्गेस्त पंडित रामकृष्ण सुर्लकार यादिस्तीक संगीत संमेलनाचे उक्तावण करतकच ते मुखेल सोयरे म्हूण उलयताले. आयज सांजे 5 वरांचेर फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात ह्या संमेलनाचे उक्तावण जाले. ज्येष्ठ ऑर्गन वादक प्रदीप शिलकर हांचो ह्या वेळार आमदार गावडे हांच्या हस्तुकी भोवमान जालो. आयएमबी संस्थेचे आदले वांगडी सचिव गोरक्ष मांद्रेकार, वेलिंग प्रियोळ पंचायतीचो पंच वांगडी वैभवी म्हार्दोळकार आणि गुरुकृपा संगीत सांस्कृतीक संस्थेचे पदाधिकारी माचेर हाजीर आशिल्ले. ह्या संमेलनात पंडित शिवनाथ कान्हेरे, सोनिक वेलिंगकर, समीक्षा भोबे काकोडकर, मुग्धा भट सामंत, सुभाष परवार हांच्यो गायन वादनाच्यो कार्यावळी जाल्यो. पुराय कार्यावळीचे सूत्रसंचालन गोविंद भगत हांणी केले. मडगाव शहरातल्या पॉवरहाऊस सर्कल तसेच दवर्ली सर्कल ते रावणफोंड सर्कला मेरेन 4 लेन उड्डाणपुला रस्त्याचे बांधकाम चालू असून या उड्डाणपूल रस्त्याच्या खांब्याचेर काँक्रिटाच्यो पाट्यो उभारपाचे काम 20 ते 24 एप्रील मेरेन करतले. हे काम चालू असताना कसल्योच आडमेळी येवच्यो न्ही आणि सुरक्षितपणान काम जावचे म्हूण पॉवरहाऊस सर्कल, दवर्ली सर्कल ते रावणफोंड सर्कला मेरेनच्या वाठारात येरादारीचेर निर्बंध घाल्यात. पॉवरहाऊस सर्कल आणि दवर्ली सर्कल ते रावणफोंड सर्कला मेरेनच्या रस्त्यार येरादारीचेर पुरायपणान निर्बंध असतलो असे प्रशासनान कळयला. सोमारा 20 एप्रिलाक सकाळी 7:30 ते दनपारा 3:30, मंगळारा 21 एप्रिलाक सकाळी 8 ते बुधवारा सकाळी 5 वरां मेरेन, बेरेस्तारा 23 एप्रिलाक सकाळी 6:30 ते दनपारा 2 मेरेन, तर शुक्रवारा 24 एप्रिलाक सकाळी 6:30 ते दनपारा 3 मेरेन हो रस्तो येरादारीक बंद असतलो असे कळीत केला. गोयच्या साध्वी सैल हिका काल भुवनेश्वरात जाल्ल्या फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 किताब फावो जाला. हो गोंया खातीर एक अभिमानाचो खीण आसा. कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी हांगा ही सर्त जाल्ली, जातूंत देशांतल्या सर्तकांनी आपली प्रतिभा, आत्मविश्वास आनी उद्देशपूर्ण वृत्तीचे दर्शन दाखयले. गोयचे प्रतिनिधित्व करपी साध्वी सैल हिणे आपले संयमीत वागणुकेन आणि व्यक्तिमत्वान परीक्षकांक प्रभावित केले. ह्या कामगिरीक लागून तिका सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला, तसेच मिस वर्ल्ड सर्तीत भारताचे प्रतिनिधित्व करपाची संद मेळ्ळ्या. खेळ. आयपीएल क्रिकेट सर्तीत आज सांजे 7:30 वरांचेर पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स पंगडा मदी खेळ जातलो. हवामान. तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रात तयार झाल्या उण्या दाब्याच्या पट्ट्याक लागून फुडले 3 दीस गोयात गडगड मारून पाऊस पडपाचो अदमास पणजी वेधशाळेन उक्तायला. वराक 30 ते 40 किलोमीटर वेगान वारे व्हावपाचो अदमास आसा. एक कळवणी. प्रसार भारतीन दूरदर्शन केंद्र पणजी हांगा नैमितीक पदा खातीर अर्ज मागयल्यात. इच्छूक उमेदवार 30 एप्रील मेरेन अर्ज करू शकतात. संपादकीय सहाय्यक पदा खातीर पिराय 25 ते 50 वर्सां, विद्यापीठाची पदवी, पत्रकारितेत डिप्लोमा आणि 3 वर्सांचो पत्रकारितेचो अणभव. वृत्तवाचक पदाकरता पिराय 25 ते 50 वर्सां, पदवी, कोंकणी भाषेत निपुणताय आणि कॅमेरा मुखार सहज संवाद साधता येवपासारखे व्यक्तिमत्व आसप गरजेचे. सीजी ऑपरेटर पदा खातीर पिराय 21 ते 50 वर्सां आणि संगणक प्रमाणपत्रासयत 12वी उत्तीर्ण गरजेचे. वेबसाईट सहाय्यक पदा खातीर पदवीसयत पत्रकारिता आणि जनसंवादात डिप्लोमा जाय. पात्र उमेदवारांनी आपलो बायोडेटा, रंगीत फोटो आणि शिक्षणिक कागदपत्रा उपसंचालक वृत्त दूरदर्शन केंद्र आलतीन पणजी हांगा दिवची. आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. नारी शक्ती वंदन अभिनियमक विधेयकाक विरोध करपी इंडिया अलायन्स पक्षाचो मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी निषेध केला. चोपडे मांद्रे हंगा भगवान परशुराम पुतळ्याचे आमदार जीत आरोलकर हांणी उक्तावण केले. सर्गेस्त पंडित रामकृष्ण सुर्लकार हांणी गोयात कितलेशेच शिष्य घडयले अशे आमदार गोविंद गावडे हांणी म्हणला. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. नमस्कार.